ہی آہے ایڈوینٹسٹ ورلڈ ریڈیو آئی پروگرام بدھو امید جو سڈ۔
سائمین پروگرام سدائے امید سانگر اوان جی میزبان عابد شمیم اوان جی خدمت میں حاضر آہے۔ اساں جی ٹیم جی طرفاں سبھی سائمین جی خدمت میں آداب۔ سائمین مکھے امید آہے تا اوان سبھی خدا تعالی جی فضل و کرم سا خیریت سا آیو۔ ہن کا پہری تا اج جو پروگرام شروع تھیے، اچو تا پروگرام جی تفصیل بدھی وٹھوں۔ تفصیل کچھ ایئے آہے
تا پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیو ویندو، این گیت کھا پوئے بارن جے لائے بائبل کہانی پیش کئی ویندی، این انہیں کھا پوئے خدا تعالی جو خادم یونس بھٹی خدا تعالی جو کلام پیش کندو۔ تا اچھو سائمین پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیوں۔
میں ہوں گھٹ نہ محبت میں ہوں گھٹ
پیارا بارو منجی طرفا اما سبنی کے یسو مسیح جے نالے میں سلام قبول تھیے ائی خدا تعالی جی برکت اما سبنی تے ہوجے پیارا بارو مکھے امید آہے تا اما سبنی خدا تعالی جے فضل و کرم سا تندرست ہوندا پیارا بارو اج آؤں اماں کے بائبل کہانی میں ایہا بدائندس تا یسو مسیح بارن کھا گھنو پیار کندو آہے ائی ہو چوے تھو تا بارن کے نہ چلیو انن کے مو وٹ اچن ڈیو پیارا بارو اجو کی بائبل کہانی اماں کے یسو مسیح جے ہکڑے ہواری لوکا رسول جی معرفت لکھیل کتاب جے ارنا باب میں ملے تھی پیارا بارو ہک ڈی ہکڑے بار جی ماں بدھیو تا یسو انن جے شہر میں اچھیو آہے پر انہن کے یہ خبر نہ ہوئی تو ہو شہر میں کیڑی جائے تے آہے پیارا بارو انہی لائے ہو پینجے پاڑے وارن کے پچھن لگی تا آؤں بدھیو آہے تا یسو اساں جے شہر آیو آہے اماں کے خبر آہے تو ہو کتھے آیو آہے آؤں چاہیاں تی تا پینجے پٹ کے ہن کھا برکت ڈیاریاں پیارا بارو پاڑے سری ہن عورت کے چیائیں آؤں بھی یسو کے گولن لائے تو سا گڈ ہلاں تھی ائی آؤں بھی پینجی دھیے کے انہی کھا برکت ڈیاریندس انہی گال کھا پوئے ہو عورتوں یسو کے گولن لائے نکریوں انہن کے گھس تے ہک بی عورت ملی ہن انہن کھا پچھیائیں کتھے ونی رہیوں آئیو انہن بدھائیائیں تا اساں یسو کے گولن لائے ونی رہیوں آئیوں پیارا بارو ہو عورت بھی پینجے بارن کے کھنی انہن سا گڈ نکری پئی پیارا بارو ہنن عورتن کے گھس میں بیوں عورتوں بھی ملیوں جیکا پینجے بارن سا گڈ یسو کے ملن لائے ونی رہیوں ہوئیوں پیارا بارو آخرکار عورتن ڈٹھو تا یسو ہکڑے ون چے ہیٹھا بیہی کے وڈی عمر چے مانو سا گلائی رہیو آہے پیارا بارو ہو عورتوں پینجے بارن سا گڈ یسو چے ویجے ونن لگیوں پیارا بارو جڈیں یسو چے ہوارین انہن عورتن کے ڈٹھو تا انہن عورتن کے جلی چھڈیو ऐं चवण लॻा हिते ई वेहो यसु मसरूफ़ आहे अव्हां खां नथो मिली सघे प्यारा ॿारो जॾहिं यसु पंहिंजे हवारियुनि जी इहा ॻाल्हि ॿुधी त हुन इन्हनि खे चयो इन्हनि खे छो था रोकियो इन्हनि खे मूं वटि अचनि ॾियो छो जो आसमान जी बादशाहीअ जा असल वारस इहे ॿार आहिनि ऐं ही मुंहिंजे खानदान जा हिसा आहिनि प्यारा ॿारो यसु इन्हनि ॿारनि खे प्यार कयो इन्हनि खे बरकत ॾिनी प्यारा ॿारो अॼु जी बाइबल कहाणीअ मां असां इहो सिखियो आहे त ॿार आसमान जी बादशाहीअ जा वारिस आहिनि ऐं यसु इन्हनि खां प्यार करे थो प्यारा ॿारो अॼु असां खे बि घुर्जे त असां यसु वटि अचूं ऐं यसु खां बरकत वठी यसु जे खानदान में शामिल थियूं जीअं त असां बि आसमान जी बादशाहीअ जा वारिस थियूं प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे त अज जी बाइबल कहानी अमा सबनी के तमाम घणी वणी हुंदी ऐं तमा सबनी के हिन बाइबल कहाणीअ जे वसीले सां तमाम घणी बरकत मिली हुंदी हाणे वक़्तु आहे त असां अज जो रुहानी गीत ॿुधूं
अॼु दुनिया में तमामु घणा माण्हू रुहानी इल्म जी तलाश में आहिनि। उहे हिन परेशान कुन दुनिया में ख़ुशी ऐं सुकून जा तलबगार आहिनि ऐं ख़ुशख़बरी ही आहे त बाइबल मुक़दस तव्हां जी ज़िंदगी जे मक़सद खे ज़ाहिर करे थी। AWR ते असीं तव्हां खे ख़ुदा जो कलाम सेखारींदा आहियूं, जेको पंहिंजी शाहिदी पाण आहे। ख़त लिखण लाइ असांजो पतो नोट करे वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। सामाईं, तव्हां असांजो प्रोग्राम इंटरनेट ते भी ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org।
अचो साथियो, हीअंर कलामे मुक़दस ॿुधंदासूं।
साइमीन, ऐं अव्हां जो पंहिंजो खादम यूनस भट्टी अॼु वरी ख़ुदा ताला जे अलाही कलाम ऐं मुक़दस सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मुंहिंजी तरफ़ां अव्हां सभिनी खे यसू अल मसीह जे नाले में सलाम क़बूल थिए ऐं मूंखे पक आहे त अव्हां सभु ख़ुदा ताला जे अलाही फज़लो करम सां तंदुरुस्त हूंदा। मोहतरम साइमीन, ऐं ख़ुदा ताला जो थो रायतो आहियां त हुन अॼु वरी मूंखे इहो मौक़ो ॾिनो ऐं ख़ुदा ताला जो अलाही कलाम अव्हां में विरहाए सघां। मोहतरम साइमीन, जीअं त अव्हां खे ख़बर आहे, असां रुहानी तौर ते मज़बूत थियण लाइ, असां पंहिंजे दुश्मन अबलीस जो मुक़ाबिलो करण लाइ, असां पंहिंजे दुश्मन अबलीस जी मकारियुनि खां, चालाकियुनि खां पंहिंजे पाण खे बचाइण लाइ ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस जो मुतालो कंदा आहियूं, उन खे पढ़ंदा आहियूं, उन खे ॿुधंदा आहियूं, उन खे सिखंदा आहियूं। साइमीन, जीअं इंसान खे जिस्मानी तौर ते जीअरे रहण लाइ, जिस्मानी तौर ते मज़बूत थियण लाइ, जिस्मानी तौर ते तंदुरुस्त ऐं तवाना रहण लाइ सुठी खाद ख़ुराक जी ज़रूरत हूंदी आहे, अहिड़ीअ तरह असां खे रुहानी तौर ते मज़बूत रहण लाइ, रुहानी तौर ते तंदुरुस्त ऐं तवाना रहण लाइ, पंहिंजे ईमान खे वधाइण लाइ रुहानी खाद ख़ुराक जी ज़रूरत आहे। इहा रुहानी खाद ख़ुराक असां खे ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस मां मिले थी। मोहतरम साइमीन, मूंखे पक आहे त हींअर असां सभु ज़हनी ऐं जिस्मानी तौर ते रुहानी ख़ुराक हासिल करण लाइ तयारु आहियूं, त हींअर असां खे घुर्जे त असां पंहिंजी दुनियावी सोचनि, दुनियावी फिकरनि, दुनियावी ॻाल्हियुनि खां ॿाहिरि निकिरूं, उन्हनि खे पासे कयूं ऐं पंहिंजो ज़हन ख़ुदा ताला ॾांहुं लॻाए छॾियूं। असांजी निगाह ख़ुदा ताला ते हुजे, जीअं त अॼोको कलाम असांजी ज़िंदगीअ खां ज़ाहिरु थी सघे, अॼोको कलाम असांजे ज़हन में नक्श थी सघे। त अचो अॼु असां ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस खे सिखण जी कोशिश कयूं। अॼु असां ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस मां नवें अहदनामे में यसू अल मसीह जे हिकड़े हवारी, यसू अल मसीह जे हिकड़े शागिर्द, मत्तीअ रसूल जी मार्फत लिखियल अंजील उन जे सत बाब उन जी 22-27 आयत ताईं असां पढ़ंदासूं। मोहतरम साइमीन, ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस मां हिते कुझु ईअं लिखियल आहे, तंहिं करे जेको बि मुंहिंजो ही कलाम ॿुधे उन ते अमल करे थो, सो अहिड़े सियाणे माण्हू मिसाल आहिनि जिन्हनि पंहिंजो घर टकर ते अॾायो, जेतोनेक मींहं इन ते लाटा कयूं, दरिया बोड़ियसि ऐं तूफ़ान सख़्त सिटूं डांस, पर इहो न करियो। छा लाइ जो इहो टकर ते अॾियल हो, पर जेको ब माण्हू मुंहिंजो ही कलाम ॿुधे उन ते अमल नथो करे, सो अहिड़ी इयाणी मिसाल आहे जंहिं पंहिंजो घर वारीअ ते अॾायो, उन घर ते मींहं लाटा कयूं, दरिया बोड़ियसि ऐं तूफ़ान सख़्त सुटूं ॾिनसि त घर किरी पियो ऐं तबाह थी वियो। ख़ुदा ताला जो अलाही कलाम मुक़दस पढ़ाइण ऐं ॿुधनि ते ख़ुदा ताला जी बरकत थिए, आमीन। मोहतरम साइमीन, अॼोको असांजो इनवान आहे दुरुस्त तरीक़े सां सही जा ते पंहिंजो घर ठाहियो। मोहतरम साइमीन, यसू अल मसीह चवणु लॻो त हिकड़े चकर जो ज़िक्र आहे, हिकड़ी दफ़ा जो ज़िक्र आहे, त ब माण्हू पंहिंजे ॿारनि लाइ पंहिंजा घर ठाहिण लॻा। हिकड़े माण्हू पंहिंजे घर जी तामीर शुरू करण खां पहिरीं जा चूंडनि में वॾी महिनत कई, वॾी सोच सां हुन जा चूंडी, वॾी एहतियात कई हुन पंहिंजे घर जे लाइ जा चूंडनि में। हुन अहिड़ी जा ॻोल्हीअ जिते मिटी मज़बूत हुजे, सख़्त हुजे, ठोस हुजे, जबल मौजूद हुजे, ऐं हुते पंहिंजो घर ठाहियो। मींहं जे मौसम में जॾहिं हुते बारिश लथी, तूफ़ान आया, सैलाब आया, वॾा बोड़ आया, पर हुन मकान खे कुझु बि न थियो, छो जो हो मज़बूतीअ खां तामीर थियल हो। उन जी पाड़ जेकी हुई उहा सख़्त ज़मीन ते हुई, उहे ठोस ज़मीन ते हुई, जंहिंजे करे हू पंहिंजी जाह ते टिकियो रहियो, उन खे का बि नुक़सान न रसियो। हू पंहिंजी असली हालत में हिन तूफ़ान सां निकिरी वियो, हिन पाणीअ जे बोड खां, हिन तूफ़ान खां बची वियो। पर ॿिए माण्हू पंहिंजो मकान ठाहींदे महिल इन ॻाल्हि ते ग़ौर न कयो, हुन हिकड़ी ॾिसण में सुठी जाह जी चूंड कई त उन जो मकान, उन जो घर सुठो ॾिसण में अचे। हुन इन ॻाल्हि ते ग़ौर कयो त मुंहिंजो घर, मुंहिंजो मकान कहिड़ी जाह ते ठाहियां त सुठो ॾिसण में ईंदो। हुन एरिए में, हुन इलाइक़े में, हुन तर में ख़ूबसूरती हुजे। हुन इन जी का बि ॻाल्हि जी परवाह न कई त हू जेकी जाह चूंडे रहियो आहे इहो हिकड़े डंड जी गुज़रगाह हुई जेका सुकी पियो हो। मोहतरम साइमीन, आम मौसम में त इन जो घर ठीक हो, ॾिसण में सोनो हो, ख़ूबसूरत हो, पर जॾहिं मींहं वसियो, तूफ़ान आयो, त इन जो घर हेठीअ जॻह ते हो, हुते सॼो पाणी भरिजी वियो, सॼे तर जो पाणी हुते अची गॾु थियो, ऐं मकान जी पाड़ वारीअ वारी ज़मीन ते हुई। इन लाइ उन जी पाड़ मकान खे छॾे वई ऐं पाणीअ जे रेलीअ खां, पाणीअ जी टकर खां उन जो मकान, उन जो घर यकदमि सॼो ढही पियो, सॼो किरी पियो। मोहतरम साइमीन, यसू अल मसीह पंहिंजी ॻाल्हि मुकमल करण खां पोइ पंहिंजे शागिर्दनि खे चयो त अक़लमंद थियो, मुंहिंजी ॻाल्हि ते अमल कयो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते अमल कंदा त तव्हां जी ज़िंदगियूं ठीक रहंदियूं ऐं तव्हां हुन अक़लमंद माण्हू वांगर थियो जंहिं पंहिंजो घर जबल जे मथां ठाहियो हो। इन्हे वांगर तव्हां पंहिंजे ईमान खे एस क़दुरु मज़बूत कयो त तव्हांजो ईमान सदा क़ाइमु हुजे। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते ध्यानु न ॾींदा ऐं पंहिंजी मर्ज़ी ते हलंदा ऐं उहा कमु कंदा जेका तव्हां खे या तव्हांजी नज़र में ठीकु हुजनि, त पोइ तव्हां हुन बेवकूफ़ माण्हू वांगर थी वेंदा जंहिं पंहिंजो घर वारी वारी ज़मीन ते ठाहियो हो ऐं उन जी पाड़ कची हुई ऐं हू किरी पियो। मौसम जो, सैलाब जो, तूफ़ान जो मुक़ाबिलो न करे सघियो। ईअं ई जेकॾहिं तव्हांजो ईमान कचो हूंदो, तव्हां पंहिंजे ईमान में मज़बूत न हूंदा, तव्हांजो ईमान मज़बूत न हूंदो, क़ाइमु न रहंदो। को बि परेशानी मुसीबत अची वई, यकदमि तव्हां किरी पवंदा। इन्हे लाइ आऊं तव्हांखे चवां थो त तव्हां पंहिंजो ईमान हुन अक़लमंद माण्हू वांगर ठाहियो जंहिं पंहिंजो घर जबल ते ठाहियो हो, मज़बूतीअ खां ठाहियो हो। तव्हां बि पंहिंजे ईमान खे मज़बूत कयो जीअं त तव्हांजो ईमान सदाई क़ाइमु रही सघे। जेकॾहिं तव्हांजी ईमान जी मज़बूती न हूंदी, त पोइ तव्हां ज़िंदगीअ जी मुश्किलातूं तकलीफ़ूं बर्दाश्त न करे सघंदा ऐं तव्हांजी ज़िंदगी ज़रा ज़रा थी पवंदी। इन्हे लाइ आऊं तव्हांखे पक थो कयां त मुंहिंजे हुकमनि ते अमल कयो ऐं पंहिंजी अक़लमंदीअ सां पंहिंजी ज़िंदगीअ जी तामीर कयो। मोहतरम साइमीन, अॼु असांखे ख़ुदावंद यसू अल मसीह जे हुन दौर जे शागिर्दनि वांगुरु पंहिंजी ज़िंदगीअ ते ग़ौर करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं वाकई असांजे ईमान जी पाड़ कची आहे, असांजो ईमान मज़बूत न आहे, त असांखे उन खे मज़बूत करण जी ज़रूरत आहे। असांखे अक़लमंदीअ सां पंहिंजे ईमान खे मज़बूत करणो आहे, जीअं त असां बि ज़िंदगीअ जी मुश्किलातुनि सां, अबलीस जी चालाकीअ खां, अबलीस जी मकारीअ खां किरी न पवूं, बल्कि उन जो मुक़ाबिलो करण वारा थी सघूं ऐं हमेशह जी ज़िंदगीअ जा हक़दार थी सघूं। अॼोके कलाम जे वसीले ख़ुदा ताला पंहिंजी अलाई बरकात सां असांखे मालामाल करे। आमीन। अचो त दुआ घुरूं। कदुस कदुस रबुल आलमीन, तू जेको शाह अज़ीम आहीं, तू जेको हिन काइनात जो ख़ालिको मालिक आहीं, ऐं तोखां मिनत थो कयां, ऐं तोखां इल्तिजा थो कयां। तू जेको हर कंहिं हिते रहम कंदो आहीं, अॼु असां ते बि रहम कर। हिन ज़िंदगीअ जे लाइ, हिन बरकतनि जे लाइ, हिन नेमतनि जे लाइ जेकी तूं असांखे ॾिनियूं आहिनि, ऐं तुंहिंजो थो रायतो आहियां, तुंहिंजो शुक्रगुज़ार आहियां। ऐं आऊं तोखां मिनत थो कयां त अॼु जे कलाम जे वसीले सां तूं असांजी ज़िंदगियूं तब्दील करे छॾ, असांजे ज़हननि खे तब्दील करे छॾ, ऐं अॼोको कलाम असांजी ज़िंदगीअ खां ज़ाहिरु थिए, जीअं त असां पंहिंजे ईमान में मज़बूत थी सघूं ऐं हमेशह जी ज़िंदगीअ जा हक़दार थी सघूं। ऐं ख़ुदा ताला, आऊं तोखां मिनत थो कयां की जंहिं जंहिं माण्हू बि मुंहिंजी आवाज़ ॿुधी आहे, तुंहिंजो कलाम ॿुधियो आहे, उन्हनि में या उन्हनि जे खानदाननि में को माण्हू बीमार आहे, को परेशान आहे, को मुसीबत में आहे, त तूं पंहिंजी कुदरत जे वसीले सां उन जी उहा बीमारी, उहा परेशानी, उहा मुसीबत दूर करे छॾ। छो जो तूं ईअं करण जी कुदरत रखे थो। इहा सभु कुझु आऊं घुरां थो पंहिंजे ख़ुदावंद यसू अल मसीह जे वसीले सां। आमीन।
रोज़ानो एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो 24 कलाक जो प्रोग्राम दक्कन एशिया जे लाइ उर्दू, पंजाबी, सिंधी, पश्तो, अंग्रेजी ऐं बी ज़बान में पेश हूंदो आहे। सिहत, मतवाज़न खाधो, तालीम, ख़ानदानी ज़िंदगी, बाइबल मुक़दस खे समुझण जे लाइ एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो ज़रूरु ॿुधो। ही रेडियो तव्हांजी फ़िकर कंदो आहे। एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफा सा प्रोग्राम उम्मीद जो सड पेश कयो पियो वियो। उम्मीद कंदा आहियूं कि तहां के आज जो प्रोग्राम सुठो लग्यो हुंदो। साथियों, असा चाहिंदा आहियूं कि प्रोग्राम के बेहतर ठाहिण जे लाइ असां खे ख़त ज़रूरु लिखो ऐं प्रोग्राम जे बारे ॿियनि खे ॿुधायो। ख़त लिखण जे लाइ असांजो पतो आहे
इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्टबॉक्स नंबर 32, लाहौर पाकिस्तान। पतो हिकु चकर वरी नोट करे वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्टबॉक्स नंबर 32, लाहौर पाकिस्तान। साइमीन, तव्हां असांजे प्रोग्राम इंटरनेट ते भी ॿुधी सघो था। असांजे वेबसाइट आहे www.awr.org।
सामिन, कल इन्हीं वक्त इन्हीं फ्रिक्वेंसी ते वरी तहां सा मिलंदा।
हाने पेंजी मेज़बान आबिद शमीम के इजाज़त दींदा। अला निगेबान।